अनुवाद अध्याय 13 स्वप्नांचा अर्थ सांगणारा एखादा संदेशता तुमच्याकडे एखाद्या वेळी येईल. आपण काही चिन्ह किंवा चमत्कार दाखवतो असे तो म्हणेल. कदाचित त्या चिन्हाचा तुम्हास पडताळा येईल किंवा चमत्कार खराही ठरेल. मग तो तुम्हास अपरिचित अशा इतर दैवतांची सेवा करायला सुचवेल. तरी त्या संदेशांचे किंवा स्वप्न पाहणाऱ्याचे ऐकू नका, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने प्रीती करता की नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची परीक्षा पाहत असेल. तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वर देवालाच अनुसरा, त्याचे भय बाळगा, त्याच्या आज्ञा पाळा, त्याची वाणी ऐका, त्याची सेवा करा आणि त्यालाच बिलगुण राहा. तसेच त्या संदेशाला किंवा स्वप्न सांगणाऱ्याला ठार मारा, कारण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास मिसर देशात तुम्ही गुलाम होता तेव्हा तेथून सोडवले आहे. परमेश्वर देवाने आज्ञा देऊन नेमून दिलेल्या जीवन मार्गापासून हा मनुष्य तुम्हास दूर नेतो. म्हणून आपल्यामधून तुम्ही या दुष्टाईचे निर्मूलन करा. तुमच्या निकटची एखादी व्यक्ती हळूच तुम्हास दुसऱ्या दैवताच्या भजनी लावायचा प्रयत्न करील. ही व्यक्ती म्हणजे तुमचा सख्खा भाऊ, मुलगा, मुलगी, प्रिय पत्नी किंवा जिवलग मित्रही असू शकतो. तो म्हणेल, चल आपण या दुसऱ्या दैवताची पूजा करू. तुझ्या किंवा तुझ्या पूर्वजांच्या ऐकण्यातही नसलेले हे दैवत असेल. मग ते देव तुमच्या भोवताली जवळपास किंवा लांब राहणारे आसपासच्या किंवा दूरच्या राष्ट्राचे असोत, त्या व्यक्तीच्या म्हणण्याला मान्यता देऊ नका, त्याचे ऐकू नका, त्याची गय करू नका, त्यास मोकळा सोडू नका, तसेच त्यास लपवू नका, त्यास ठार करा, त्यास दगडांनी मारा. पहिला दगड तुम्ही उचला आणि मारायला सुरुवात करा, मग इतर जण त्यास दगडांनी मारतील. मरेपर्यंत त्यास दगड मार करावा, कारण मिसर मधून ज्याने तुम्हास दास्यातून सोडवले त्या परमेश्वर देवापासून हा तुम्हास भकवायचा प्रयत्न करत आहे. ही सर्व गोष्ट इस्रायलाच्या कानावर गेली की त्यांनाही भीती वाटेल आणि अशी दुष्कृत्य करायला ते धजावणार नाही. तुम्हास राहण्याकरता तुमचा देव परमेश्वर नगरे देईल. त्यापैकी एखाद्या नगरातून तुमच्या कानावर वाईट बातमी येईल. ती अशी की तुमच्यापैकी काही नीच माणसे आपल्यापैकी काही जणांना कुमार्गाला लावत आहेत, आपण अन्य दैवतांची सेवा करूया असे म्हणून त्यांनी नगरातील लोकास बहकवले आहे. ही दैवते तुम्हास अपरिचित असतील असे काही कानावर आल्यास ते खरे आहे की नाही याची आधी पूर्ण शहानिशा करून घ्या. ते खरे निघाले असे काही भयंकर घडल्याचे सिद्ध झाले तर त्या नगरातील लोकास त्याचे शासन द्या. त्या सर्वांचा तलवारीने वध करा. त्यांच्या जनावरांनाही शिल्लक ठेवू नका. ते शहर पूर्णपणे उद्ध्वस्त करा. मग तेथील सर्व मौल्यवान वस्तू गोळा करून शहराच्या मध्यभागी आणा आणि त्याचबरोबर सर्व शहर बेचिराग करून टाका. ते तुमचा देव परमेश्वर याचे होमार्पण असेल. ते शहर पुन्हा कधीच वसवता कामा नये. ते नगर नाश करायला परमेश्वराच्या हवाली केले जावे. म्हणून त्यातील कोणतीही वस्तू स्वतःसाठी ठेवू नका. ही आज्ञा ऐकली तर परमेश्वराचा तुमच्यावरचा क्रोध ओसरेल. त्यास तुमची दया येईल, तुमच्याबद्दल प्रेम वाटेल. तुमच्या पूर्वजांना त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याच्या कृपेने तुमच्या देशाची भरभराट होईल. नगरे उद्ध्वस्त करण्याविषयी तुमचा देव परमेश्वर याचे ऐकलेत, त्याच्या आज्ञा पाळल्यात तरच हे घडेल. तेव्हा तुमचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे योग्य तेच तुम्ही करा.